होती माझी सकाळ कानात वाजून टुपात, हेटर स्लेट करू दे त्यांच्या आईचं भोक मला बोलतो टुपात, हक्क आणि प्रेझेंट माझी मातृभाषा माझा मराठी हिप हॉप. होती माझी सकाळ कानात वाजून टुपात, हेटर स्लेट करू दे त्यांच्या आईचं भोक मला बोलतो टुपात, हक्क आणि प्रेझेंट माझी मातृभाषा माझा मराठी हिप हॉप. रॅप शिवाय माझं काही नसतं ध्यान, टुपक बरं वाजत जातो 90s काळात, माझ्या पोराला शिकवणार हिप हॉपच्या शाळात. टुपक म्हणतो वर्स डायल कसली आई झोतोय तू तुझ्या काळात, वर्स डायल बोलतो शब्द तो शासन होतो, हेट करणारा झाटू मला शिव्या देतो, प्रेम करणारा ऐकून इन्स्पायर होतो, कारण वर्स डायल वाजला तो फ्री स्टाईलचा ट्रेंड आला, साधा शर्ट मी घातल्यावर तो ब्रँड झाला, वर्स डायल मेलो समजा फ्री स्टाईलचा पण एंड झाला, फ्युचरच्या हातात देऊन माझा हात फ्युचरला, बोललो माझं फ्युचर बघ तो बोला टुपाक सारखं तुला ध्यानात ठेवून आकराडणार जग, माझ्या डोळ्यात अश्रू मी केलं टुपाकच्या गाण्याला हग. होती माझी सकाळ कानात वाजून टुपाक, हेटर स्लेट करू दे त्यांच्या आईचं भोक मला बोलतो टुपाक, हक्क आणि प्रेझेंट माझी मातृभाषा माझा मराठी हिप हॉप. होती माझी सकाळ कानात वाजून टुपाक, हेटर स्लेट करू दे त्यांच्या आईचं भोक मला बोलतो टुपाक, हक्क आणि प्रेझेंट माझी मातृभाषा माझा मराठी हिप हॉप. मला माहिती जमाना होत चाललंय मॉडर्न रॅपर फुगिरी दाखवतात घालून जॉर्डन, मला नाव ठेवतात माझं मन मला म्हणते यांच्या फालतू विचारांना खट्ट ढकल, फुगिरीच्या बाता नाही रुबाबत पिळतो, आज 100 घालून चप्पल तरी रस्त्यावर चालता चालता आयटम झडतो, मॉर्निंग लाई बापाच्या पाया पडतो, मला येडा म्हणतात पण येड्याचा इतिहास घडतो, माझ्या हुड मध्ये अपोजिट पण सगळ्यांना मी वन साइड जवतो, तरी हेटर्सला म्हणतो फक्त लांबून घूर, मी माझ्या शब्दांनी आणतो आख्या पुण्यात पूर, टुपाक म्हणतो तू हिप हॉप मधी मूर, आई लाड आणि बोलती भाडे माटण्याचं कालवणे भाकर चूर, पण तशी माझी घरात लई चालती मी ज्या, आता आईला कुणी सांग मला आवडती कार्डबी आणि की मिनास, लहानपणी टायर ले खेळलो रोडावर, 2023 मी खेळणार करोडावर, हित तिथं नाही गाऊ बसवणार खोडावर, मी वाजवतो सरळ देत नाही धमकी, यांच्या आईचा पुत्र यांना फायदा नाही पॉन्सर करून हार्बन मग. होती माझी सकाळ कानात वाजून टुपाक, हेटर स्लेट करू दे त्यांच्या आईचं भोक मला बोलतो टुपाक, हक्क आणि प्रेझेंट माझी मातृभाषा माझा मराठी हिप हॉप. होती माझी सकाळ कानात वाजून टुपाक, हेटर स्लेट करू दे त्यांच्या आईचं भोक मला बोलतो टुपाक, हक्क आणि प्रेझेंट माझी मातृभाषा माझा मराठी हिप हॉप. नशा पाने मी नाही, टुपाकचे गाणे ऐकून बसती ट्रीप, सगळ्यांना माहिती मी रॅपच्या क्षेत्रात फ्री स्टाईलले वाजतो डीप, पण विचार करून मला थोडी येत होती चीड, मग रिलॅक्स झालो स्नोप डॉग आता सोबत फुकून वीड, थोडे वाईट दिवस चालल्यात पण स्वतः विश्वास, या कठीण वेळेनंतर दिवस चांगली येते नाही म्हणती, जीवनात हार नको मानू, मी घातलंय फ्लॅट तू बंगले घेशील म्हणून फरक नाही, पैसा किती भेटतो स्ट्रीम्स वर, माझ्या कल्याण सोबत काम करतो ड्रीम्स वर, माहित नाही पुढं होणार काय मला दिसत कस, अरे माणसांचा सोडा स्वतः देव पण विचारत वर्स डायलला एवढं सुस्त कस, माझ्या हेटर्सला मी नागरा सकट लावल, यांच्या बहिणी पण म्हणतात वर्स डायलची फ्री स्टाईल एकदम नेक्स्ट लेवल, कारण फेम साठी वर्स डायल कोणाकडे धावलं नाही, हिप हॉपच्या चरणात घोर तपस्या केली, हिप हॉप मला असं पावलं नाही, माहितीये मला माझ्या घरा बाहेर ना जॉर्डन कुणी चोरलंय, मी मेल्यावर पोस्टमॉर्टम करणार लकडन, वर्स डायल निकाळ जोर पण हिप हॉप कॉडला, यांनी RX वर निघतात फुल टार टूर मधी, आजन मी निघतो फुल डॅशन मधी, 100 टेकवतो 100 वतून माझ्या पॅशन मधी, साधी भोळी राहणी मग राहत नाही जास्त मी फॅशन मधी, आई हिप हॉप भरती निस्त राशन मधी, फोन वाजून बंद म्हणलं बघा बघोने, बघितलं तर डॉक्टर ड्रेसचा फोन आहे, तो बोलला तुझी रॅपिंग वाढती रिअल शीट, नेक्स्ट ट्रॅक कधी आहे प्रोड्यूस करतो बीट, म्हंटल धन्यवाद भाव मरे पर्यंत ये सोबत श्री बी, पण आईने शिवे देऊन उठावलं तेव्हा काढलं, मी व्यस्त होतो झोपण्यात, उठल्यावर बघितलं तर ते पत्र्याचं घर आणि तोच पंखा, अरे आईच होतो मी सारे असं वाटत. I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital.